हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 7। कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयसान्निशितां ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शादि मां त्वां प्रपन्नम्। भाषांतरण तात्पर्य। कृष्ण कृपा श्री मूर्ति भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारे माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा। तात्पर्य, स्वभावतच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतींची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे, पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येयप्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे। आपल्या इच्छेशिवायही घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे जाण्याचा सल्ला देते। कोणी पेठविल्याशिवाय पेठ घेणाऱ्या जंगलातील वन्याप्रमाणे या गुंतागुंती आहे। जगातील परिस्थिती अशीच आहे। असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो। कोणालाही वनवा नको असतो तरीही तो पेठ घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो। म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यात याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे। ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते। यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे। कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो। बृहदारण्यक उपनिषदामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे। यो वा एतदक्षरम गार्ग्य विदत्वास्मान लोकात तत्प्रेति सब कृपनः। मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजरांप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय। जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एका अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे, ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो। म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कृपण आहे। उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो। ओम अज्ञान तिमिरंधस्य जनांजनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन्वैष्णवांश श्रीरूपा सागरजातां सहगना रघुनाथान्वितं हंस सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं
श्री राधा कृष्ण पदां सहगनालिता श्री विशाखान्वितांश हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाञ्छाकल्पतरुभयस्य कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण। प्रथम मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, तर पहिल्यांदाच इथं लेक्चर देण्यासाठी बसत आहे। तसं लेक्चर देतो मी, पण संडेला जरा काय रती महारती अतिरती सगळे या व्यासासनावर असतात ना, तितकी काय तत्वज्ञानात्मक माहिती नाही आहे, तरी सहन करा, अपराध झालेली क्षमा करा। सगळे तुम्ही सज्ञान आहात, चंदना ते काय ते चर्चावे, सूर्या ते काय ते ओवाळावे, तस हरे कृष्ण। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये या श्लोकामध्ये सांगतात, हा ॲक्च्युली अर्जुनांचा श्लोक आहे, सॉरी, कार्पण्य दोषोपहता स्वभाव पृच्छामितां धर्म सम्मूढ चेता यस्त्रेयस्यान्निशितं ब्रूहितान्मे शिष्यस्तेहं शादि मां त्वां प्रपन्नम। अर्जुन ज्याला गोंधळून जातात या भौतिक जगामध्ये, तसंही भौतिक सृष्टी जी आहे आणि तिची जी कार्यपद्धती आहे ती सर्वांनाच गोंधळात टाकणारी। ह्याच्यामध्ये भले भले म्हणतील तत्वज्ञानी की आम्ही याच्यातून मुक्त आहोत भौतिक सृष्टीच्या कार्यकलापातून, पण ते शक्य नाही, कारण भौतिक प्रकृती जितकी कठोर आहे या ठिकाणी कोणीही व्यक्ती सुखी राहू शकत नाही, प्रत्येक जण गोंधळलेल्या स्थितीत आहे। जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन नाहीये, योग्य मार्ग नाही आहे, काय करायचं नेमकं, स्थिती कशी हाताळायची ह्याविषयी काही सुद्धा ज्ञान नसल्यामुळे प्रत्येक जण गोंधळून गेलेला आहे। आणि अशाच प्रकारे स्थिती अर्जुनाची या ठिकाणी। अर्जुन म्हणतायत की मी गोंधळलेलो आहे आणि भगवंता मी तुम्हाला शरण, तर शरणागती ही महत्वाची। या ठिकाणी अर्जुन ज्याला शरण येत आहेत की भगवंत मी तुम्हाला शरण आहे आणि मला आता यस श्रेयस, जे काही श्रेयस आहे, जे काही योग्य आहे जीवनामध्ये जगण्यासाठी, जे काही योग्य मार्ग आहे तो मला दाखव। प्रत्येका जीवनामध्ये काही श्रेयस आणि काही प्रेयस असत। श्रेयस म्हणजे उच्च ध्येय, जे काही उच्च ध्येय आहे, जे काही योग्य मार्ग आहे त्याविषयी अर्जुन विचार न करतात। हे कधी होऊ शकतं माणसाला, ज्या वेळेला तो गोंधळलेल्या स्थितीत पडतो किंवा काहीतरी अशा प्रकारची संकटं येत आहेत जगणं मुश्किल होऊन जातं माणसाला. त्यावेळेला मनुष्य अशा प्रकारे काहीतरी मार्गदर्शन जे आहे त्याची विचारणा करत असतो. इतर वेळेला नाही वाटत की आपल्याला काहीतरी योग्य मार्गदर्शन पाहिजे किंवा योग्य मार्गाने आपण गेलं पाहिजे, शास्त्राचं आचरण केलं पाहिजे आपण, वाटत नाही. कारण त्यावेळेला भौतिक सुख जे असतं ते मिळत असत. आणि जीव ह्या जगामध्ये पत्नी पती मुलं आप्त इष्ट स्वजन जे काही आहे त्यामध्ये गुंतून पडलेला असतो. आणि अशा वेळेला तो विचार ना करत नाही की माझ्यासाठी श्रेयस काय आहे. ज्या क्षणी संकट येतात त्या क्षणी त्याला वाटतं की काहीतरी योग्य मार्ग हवाय. जीवाची धारणाच आहे. प्रत्येक जीव या ठिकाणी प्रत्येकाचं रक्षण करतोय, स्वतःचंही रक्षण करतोय. आहार निद्रा भय मैथून आमचे संरक्षण करणं मैथून आहार निद्रा ह्या चार गोष्टी आहेत. ते प्रत्येक जीव या ठिकाणी करत आहे जगामध्ये. जीवाची ती धारणाच आहे. देहबुद्धी देहात्म बुद्धी जी आहे त्या धारणेमुळेच त्याला वाटतं की मी माझा मृत्यू होईल आणि त्यापासून मला रक्षण केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जण काहीतरी प्रयत्नशील आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी. ही पशुवृत्ती आहे. पशु सुद्धा आपल्या कुटुंबाचं रक्षण करतात. ते सुद्धा आपल्या कुटुंबाला मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रभुपाद सांगतायत की ह्याला म्हणजे त्वचा रोग. त्वचा रोग ज्याला झालेला आहे हा खरूच ज्याला झालेला आहे किंवा अंगाला खाज उठते काहीतरी स्किन डिझीज झालेला आहे त्वचा रोग त्याला काय होतं खाजवावं असं वाटतं त्वचा. आणि त्वचा ज्या वेळेला खाजवतो आपण त्याला अतिशय बरं वाटतं खाजवताना. पण काय होतं थोड्या वेळेला आणखी खाज वाढते आणखी खाजवायची इच्छा होते. आणि अशा प्रकारे खाजवलं तसं ते काय होतं त्या ठिकाणी त्वचेला जखम होते. पण ती खाज कधी शमत नाही. तसं या जगामध्ये कितीही आपण प्रयत्नशील आहोत आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करून आपल्या आपल्यावर जे आश्रित आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी कितीही प्रयत्नशील राहा पण ह्या खाजीप्रमाणे ती त्वचा कधीही संतुष्ट होणार नाही कोणीही. प्रत्येक जण इथं असंतुष्ट असेल. आणि सर्व या भयाचं कारण असतं शेवटी मृत्यूपर्यंत. आणि मृत्यू हा निश्चित आहे. असं नाही की मी संरक्षण केलं माझ्या कुटुंबाचं माझ्यावर जे आश्रित आहे त्यांचं मी संरक्षण केलं तर मृत्यू येणार नाही कुणालाही असं कधीच नाही. अशा भ्रमामध्ये कधीच राहू नये. आणि तो जीवाचा खरा मोठा भ्रम आहे की मृत्यू येणार असून देखील वाटतं की मी मरणार नाही. ते काय मृत्यूनंतर काय असं नाही की सगळं आणावं लागणार आहे मृत्यू झाल्यानंतर. नाही मृत्यू झाल्यानंतर काय लागतं देहासाठी वस्त्र. वस्त्र आहे तयार आहे नवीन करावं लागणार. लाकडं लागतात हा देह जाण्यासाठी. वृक्ष पण तयार आहे नवीन लावायला लागणार नाही. आणखी काय लागतात उचलायसाठी माणसं लागतात ती पण जलमलेत जलमलेत ती पण नवीन कोण जलमणार नाही. हा फक्त अवकाश कशाचा आहे आपला श्वास बंद होण्याचा. आपोआप सगळी सामग्री जमा होईल. वेगळं कशाला काय करायला फक्त श्वास बंद होण्याचा अवकाश. इतकं सगळं असूनही आपण बिंदास्त आहोत. आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी माझ्यासाठी नाही आहेत प्रत्येकासाठी आहेत. आणि या जगामध्ये आपण शरीर निर्वाहाची चिंता करत असतो. शरीराचा निर्वाह उदरभरण ह्याची चिंता करत असतो. पण मृत्यूनंतर कुठे जायचं आहे आणि मृत्यूनंतर काय होणार आहे याची मात्र चिंता करत नाही. ती चिंता केली पाहिजे प्रथम. कारण जास्त काळ तिकडेच जावं लागतं कमी वेळेत येत असतो. त्याच्यामुळे ती चिंता प्रथम केली पाहिजे. भगवंतानी सगळ्यांच्या निर्वाहाची योजना केलेली आहे. भक्तांनी कधी चिंतित होऊ नये. अन्न वस्त्र निवारा वस्त्र मिळत नाही अन्न मिळत नाही निवारा नाही कधी नाही. हे भोग प्रारब्धानुसार ठरलेलं आहे. भगवंतानं निर्वाहाची योजना केलेली आहे पण भोगाची योजना केलेली नाही. काय आपल्याला भोग पाहिजेत निर्वाहासाठी तर भगवंतानी केलेला आहे. जो कोणी भगवंतांना शरण आहे त्याला मिळणारच आहे. चिंता कसली आहे? अन्न वस्त्र तर नास्तिकांना सुद्धा मिळतं, पशूंना मिळतं, जो भक्त आहे त्याला का नाही मिळणार? पण आपल्याला भोग पाहिजे जादा, जी जादा आहे भोग ते हवेत तर मग आणखी कष्ट घ्यावे लागतील आणि आणखी त्रास. म्हणून ह्याची चिंता भक्तांनी करू नये कधी. आणि हे सर्व करतो म्हणून आपण गोंधळात पडलेलो आहोत. आणि जो जीवनाचा उद्देश आहे भगवत प्राप्ती, भगवंतांची शरणागती, ती बाजूला राहते. म्हणजे तर अर्जुन ह्या ठिकाणी शरण येत आहेत. माम त्वाम प्रपन्नम, ज्याला शरणागती पत्करतायत त्यावेळेलाच भगवंत त्याला ज्ञान देत आहेत गीतेच. तोपर्यंत देत नाहीत, तोपर्यंत एक शब्दही भगवंत उच्चारत नाहीत. अर्जुन काय गोंधळतोय ना, गोंधळू दे, काय बोलायचं ते बोलू दे. अगदी बरंच युक्तिवाद अर्जुन मांडतोय पण भगवंत काय बोलत नाही. ज्याला तो शरण येतो त्याला भगवंत सांगायला सुरुवात करतात गीता आणि गीतेचं ज्ञान देत आहेत. आपल्याला द्रौपदीचं उदाहरण आहे ते. द्रौपदी सुद्धा स्वतःवर आश्रित आहे. राजसभेमध्ये वस्त्रहरण होतंय त्यावेळेला काय स्वतःवर आश्रित आहे ना. दोन्ही हातानं पदर खेचते, ताकद पुरत नाही म्हणून एका हातानं खेचते. तीही ताकद समजते त्यावेळेला दातामध्ये पदर पकडते. समजते मी स्वतःचं रक्षण करू शकते नाही. ज्या वेळेला पूर्ण ताकद संपते त्यावेळेला हात वर करते, हे कृष्ण, हे गोविंद, हे केशव, त्यावेळेला भगवंत वस्त्र पुरवत आहेत. तोपर्यंत नाही. शरणागती, जी शरणागती आहे अनन्य शरणागती, ही महत्वाची या ठिकाणी. आपण शरणागतीवरच बोलणार आहोत. तर हे जी शरणागती आहे तर ती अध्यात्मात आवश्यक आहेच. आणि तसं पाहिलं तर भौतिक जगात सुद्धा शरणागतीशिवाय आपण काही करू शकत. शरणागती कुठलीही गोष्ट भौतिक जगात सुद्धा शरणागतीशिवाय प्राप्त होत नाही. पहा, जॉब पाहिजे आपल्याला, नोकरी पाहिजे, अनेक कंपन्या, अनेक बँका, अनेक व्यापारी केंद्र, ह्या ठिकाणी जाऊन शरणागती पत्करावी लागते. आहे का जागा, आहे का तुमच्या, हे घ्या माझे सर्टिफिकेट, मी शरण आलेलो आहे तुम्हाला आणि मला काहीतरी द्या. शरणागती, आजार झाला तर डॉक्टरची शरणागती आहे. डॉक्टरकडे जाऊन सांगतो आजार झालेला आहे, असं झालंय तसं सांगतो, डॉक्टर औषध देत आहेत, त्याला शरण गेल्याशिवाय तर काय मिळणार आहे. पत्नी, आपल्या पतीला शरण असते कारण पाहिजे असतं ना बरंच काही काय, त्याच्यामुळे शरणागती तिथं. माम त्वाम प्रपन्नम, मला हे द्या ते द्या, शरणागती आहे. पती आणखी कोणाला तरी शरण आहे. मुलं आपल्या पित्याला शरण आहेत. आणि जगाचे सगळे व्यवहार जे आहेत ते आहे शरणागती, तथाकथित शरणागतीवर चाललेले आहेत. म्हणून शरणागतीशिवाय जग चालत नाही. तिथं अध्यात्मात काय चालणार? अध्यात्मात शरणागती आवश्यकच आहे. म्हणून तर भगवंत तुझा सांगत नाही शरणागतीशिवाय. शरणागती म्हणजे काय तर आश्रय. शरणागती म्हणजे आश्रय, एखाद्याचा आश्रय घेणं, आपण त्याच्यावर अवलंबून राहणं, त्याचा आधार घेणं म्हणजे शरणागती. आणि अनन्य शरणागती म्हणजे अन्य कोणतीही गोष्ट त्या शरणागतीच्या आड येत नाही, ते म्हणजे अनन्य शरणागती. आणि अशी शरणागती जी आहे, असा जो खरा आश्रय आहे, तो या भौतिक जगात आपण घेण्याचा प्रयत्न केला तर कधीही आपल्याला सुख मिळणार. भौतिक जगात आपण जर एकमेकाचा आश्रय घेत राहू, काय काय म्हणतात लोक, अरे लग्न करा, म्हातारपणी कोण बघायचं, एकमेकाला आधार, एकमेकाचा आश्रय होईल ना एकमेकाला. आधार, आश्रय असं वाटतं भौतिक जगात जीवाला एकाकी वाटतं. मग कुठेतरी आधार असावा, कोणाची तरी शरणागती असावी असं वाटतं. पण ती खरी शरणागती आहे का? नाही. तर भौतिक जगामध्ये आपण शरणागती घेतो ती खरी शरणागती नाही. संसाराची शरणागती हे दुःखाचं कारण आणि भगवंताची शरणागती हे सुखाचं कारण, खऱ्या सुखाचं. जोपर्यंत भगवंताची शरणागती घेत नाही, जो जीव भगवंतांचा अंश आहे, ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनात, जे जीव भगवंतांचा अंश आहेत तेच अंश त्या भगवंताचा आश्रय घेत नाहीत, तोपर्यंत ते कधीही परिपूर्ण नाहीत आणि तोच खरा आश्रय. अंश जो आहे तो अंशीचा आश्रय घेत नाही तोपर्यंत तो अपूर्णच आहे. म्हणून खरं स्वाधीनता केव्हा येईल, ज्यावेळेला आपण भगवंतांवर आश्रित राहू. संसाराची जर शरणागती घेऊ, संसारावर जर आश्रय घेऊ, तर काय होईल, संसारात पराधीन होऊ आणि दुःख प्राप्त होईल. आणि भगवंताची शरणागती घेऊ, भगवंतावर आश्रित राहू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण सुखी होऊ. खरा आपला जो आश्रय आहे तो म्हणजे भगवंताची शरणागती. प्रभुपाद सुद्धा शरणागतीची व्याख्या करतायत की भगवंताच्या इच्छेनं जगणं म्हणजे शरणागती. प्रभुपाद सांगतायत भगवंताच्या इच्छेनं जगणं म्हणजे शरणागती, भगवंतासाठी आपल्या इच्छेचा त्याग करणं म्हणजे शरणागती. आपल्या इच्छा भरपूर आहेत, जगात भोग घेण्याच्याच इच्छा असतात जीवाच्या जास्तीत जास्त. त्या इच्छेचा त्याग करणं आणि भगवंताच्या इच्छेनुसार जीवन जगणं म्हणजे खरी शरणागती आहे. मग भगवंतांच्या इच्छा काय आहेत हे आपल्याला शास्त्र सांगतं, वेद सांगतायत, पुराण सांगतायत, उपनिषद सांगतायत, भगवद्गीता सांगतात. वेदांचं जे सार आहे ते म्हणजे उपनिषद, उपनिषदांचं जे सार आहे ते म्हणजे भगवद्गीता. आणि भगवद्गीतेचं सार काय काय श्लोक कुठला आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचि. सर्व गीतेचं सार आहे सर्व धर्मान परित्यज्य. म्हणून भगवंत सांगतायत तथागती जे धर्म आहेत तसे कुठलेही धर्म असू देत, अनेक धर्माच्या व्याख्या आहेत आणि अनेक प्रकारचे तथागती धर्म लोक सांगतात, सगळ्याचा त्याग करा मला एकट्याला शरण येईल, शरणागती सांगतायत भगवंत. कुठले धर्मार्थ काम मोक्ष असू दे, कर्मकांड ज्ञानकांड ध्यान वगैरे अनेक प्रकारचे मार्ग असू देत, सर्वांचा त्याग करा मला एकट्याला शरण. सांग भगवंत सांग मन ना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कार, एक शरणागतीची विधी सांगतायत भगवंत. हे भगवंताचं ठाम मत आहे, पण जीवाला वाटत नाही माझं मत काहीतरी आहे, ह्यासाठी मग जीव काहीतरी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. 90% लोक शास्त्र आचरण सोडून सगळे प्रयत्न करतात, शास्त्रांचं जे काही मत आहे ते सोडून आचरण करतात. 90% लोक शास्त्रांचं आचरण करत नाहीत. पहा आपल्याला कलियुगामध्ये दिसतंय या अनेक लोक शास्त्रांचं आचरण करत नाहीत. जे काही 10% लोक आहेत ते शास्त्राचं आचरण करतायत, जे काही वेद सांगतायत पुराण सांगतायत त्याचं आचरण करतायत, पण ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आणखी म्हणजे खरी शरणागती नाही आहे. ह्याच्यामध्ये काही जे 1-2% लोक आहेत ते ज्ञान मार्गाचा अवलंब करतायत, काही जे आहेत ते कर्म मार्गाचा अवलंब करतायत, काही जण ध्यान मार्गाचा अवलंब करतायत, आणि कुठेतरी 1% पण नसेल 0. जे काय असेल भक्ती मार्गाचं आचरण करतात. म्हणून भगवान सांगतात मनुष्यानाम सहस्त्रेश, हजारात एकादच मला प्राप्त होतो. मग काही म्हणतील की अरे काय शास्त्राचं आचरण तर करतायत, कर्मकांड असू दे कर्म असू दे ज्ञान ध्यान, भगवंत गीतेत पण सांगतायत, मग गीतेचं आचरण आहे ना ते, पण परिपूर्णता नाही आहे, खरी शरणागती त्याच्यामध्ये नाही आहे. ज्यावेळेला देवी देवता ची आपण शरण घेतो, एखादा जीव देवी देवतांची शरण घेतो, त्यावेळेला काय होतं, देवी देवतांची शरण असेच लोक घेत आहेत जे भौतिक कामनेनं ज्यांचं मन मोहित झालेलं आहे. भगवंत सांगतात 7व्या अध्यायामध्ये ज्यांच्या हृदयामध्ये काम वासना आहे असे लोकच देवी देवतांचा आश्रय घेत आहेत. मग खरी शरणागती आधी कुठे देते, तिथं देवाणघेवाण आली काहीतरी, आम्ही काहीतरी देतोय तुम्ही काहीतरी द्या, देवघेव आलेली आहे. त्याच्यामुळं देवी देवतांची शरणागती म्हणजे खरी शरणागती होत नाही. यांती देवव्रता देवान पितृने यांती पितृव्रता भूताने यांती भूते ज्या मध्याजिनोपी माम, जे देवतांची उपासना करतायत ते देव लोकाला प्राप्त होत. पितरांचे जे आहेत उपासक ते पितृ लोकांना जाते, जे भगवंताचे भक्त आहेत ते भगवंताकडे जाते, भगवंत सांगतायत. मग पुन्हा आणि इथं बंधनच आहे, पुनरागमनायच, पुन्हा या या जगामध्ये भवबंधनामध्ये अडकण्यासाठी. शरणागती नव्हे ती. काही जे आहे ते ज्ञान मार्गाचा अवलंब करतायत. ज्ञान ज्ञानानं काय होतं, नित्यादित्य ज्ञाने अभिमान वाढत. ज्ञानानं काय होत आहे, बुद्धिवादी जीव असतात ते. अनेक शास्त्रांचं अध्ययन करतायत, वेदांचा अभ्यास करतायत आणि पाहतायत भगवंत परब्रह्म ते ब्रह्म परमतत्व काय सत्य काय, असे गुंतागुंतींच्या मोहामध्ये सापडून जातात. द्या आणि ह्या ठिकाणी मायेचा जोर अधिक जास्त असतो. माया काय करते, अहंकाराद्वारे यांना चितपत करून टाकते. अहंकार वाढतो, मी ज्ञानी आहे, मी किती श्रेष्ठ आहे, संपलं सगळं ज्ञान, पुन्हा पतन. कर्म मार्गी जे आहेत ते काय करतायत, चांगलं काय वाईट काय, सार काय असार काय, विवेक काय, विधी काय, निषेध काय, ह्यामध्ये गुंतलेले असतात. आणि सगळा गोंधळ फक्त कर्मकांड, ह्या देवतेचं काहीतरी केलं पाहिजे, त्या देवतेचं काहीतरी केलं पाहिजे, अनेक प्रकारचे गोष्टी असतात ह्यामध्ये. आणि असे लोक जे आहेत ते कर्मट बनतात, कर्मट आणि जड, जडवादी ज्याला म्हटलेलं आहे, असे लोक आहेत ते अशा प्रकारे कर्मट आणि जडवादी बनतात. तर हे जे कर्म मार्ग जो आहे याचा पण अवलंब जो आहे तो खरी शरणागती नव्हे. त्यानंतर ते ध्यान मार्ग, काही ध्यान मार्गाचा अवलंब करणारे असतात, तप करतात. करिता तपे कामक्रोध खबळते, तप केलं की कामक्रोध खबळलेच. कारण इथं काय असतं, ध्यान मार्गामध्ये मनाचा निरोध करायचा असतो, इंद्रियांना संयमित करायचं असतं, मनाला उघडून धरायचं. इंद्रियांच्या ज्या उर्मी आहेत, इंद्रिय जी पळत आहेत तिकडे तिकडे, त्यांना उघडायचं आहे. मग काय होतं, सगळं लक्ष त्या इंद्रिय निग्रहाकडेच लागतं आणि मग भगवंतांची भक्ती राहिली बाजूलाच. भगवंत राहिले बाजूला, हेच गोष्टी चालू असतात बराच वर्ष. त्याच्यानंतर कधीतरी मग ते ध्यान ते पण लागतं का नाही म्हणू, मग ते बलावर ध्यान वगैरे काय काय चालू असत. आणि या ठिकाणी मन शून्य करतात. मन शून्य केल्यानं काय होतं, मन कधी शून्य होतं का, तिथे असं शून्य मनामध्ये काय, शून्यवाद सगळा, प्रेम नाही, भगवत प्रेम नाहीच मिळणार त्या ठिकाणी. शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी म्हणून प्रभुपाद येत आहेत अशा शून्यवादांना परास्त करण्यासाठी. म्हणून आपले आचार्य सांगतात कर्मकांड ज्ञानकांड विषयर भांड. कर्मकांड ज्ञानकांड हे सगळं विषयर भांड आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे भक्ती मार्गामध्ये, काही उपयोग नाही. म्हणून भगवंत सांगतात मन मना भव मत भक्तो, भक्त बना, शरणागत व्हा. भक्ती म्हणजे शरणागती, भक्तिनिष्ठ भव, भक्तिनिष्ठ भव, भक्तिनिष्ठ व्हा, भक्तिनिष्ठ व्हा, हे शास्त्रांचं मत आहे. आणि भक्ती म्हणजे निरपेक्ष भगवंतावर प्रेम, निरातिशय निरपेक्ष भगवंतावर प्रेम करणं म्हणजे भक्ती करणं. भगवंताची अनन्य शरणागती हे म्हणजे अनन्य शरणागती आहे. तर अनन्य शरणागती म्हणजे अनन्य, न अन्य, अन्य कोणत्याही हृदयामध्ये हेतू नाही आहे. अहेतुकी अप्रतिहता यात्मा सम सुप्रसिद्धती, अहेतुकी अप्रतिहताशी भक्ती करणं अखंडित आणि कुठल्याही हेतूशिवाय, भले हेतू असेल काही तरी अकामो सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. परमपुरुषाचे यजन केलं पाहिजे. भले तुम्हाला मोक्षाची इच्छा असो अगर नसो, तुम्हाला कुठल्या भौतिक इच्छा असोत अगर नसोत, तरी भगवंताची शरणागती घेतली पाहिजे, अन्य कुणाची नाही. असे न अन्य, अन्य कोणताही विधी यामध्ये अडवा येत नाही, ती म्हणजे अनन्यता. अशी अनन्य शरणागती असली पाहिजे. म्हणजे अनन्य शरणागत भक्त आहेत त्यांना फक्त एका भगवंताशिवाय अन्य काही बोललेलं आवडत नाही, भगवंताशिवाय अन्य काही ऐकलेलं आवडत नाही. कोणी इतरांची जरी स्तुती करीत असेल तरी त्यांना अनेकांची स्तुती आमा ब्रह्मा त्या एका वाचून त्या विठ्ठला. पतिव्रते लागी भरदार प्रमाण तैसे आमा एक विठ्ठलची. पतिव्रतेला जसा भरदार पती हा प्रमाण आहे बस त्याच्याशिवाय तिच्या चित्तामध्ये काही नाही. तसं एक भगवंताशिवाय चित्तामध्ये काय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव. भगवंतानाच पाहिजे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोवाचे कान तुम्ही ऐका रे गुण माझ्या विठोवाचे डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा विठोवाचे मुख तुका आम्ही या जीवा सोडू नको या केशवा. ही शरणागती आहे अनन्य शरणागती. तर ही संतांची आचार्यांची शरणागती. कधी कधी आपल्यालाही वाटतं आपणही गीतेचं आचरण करतो इस्कॉनमध्ये आहे गीतेचं पालन करतोय मोठमोठे श्लोक सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं सांगतो आपण. पण खऱ्या अर्थानं आपला तरी विश्वास आहे का श्रद्धा आहे खरी हृदयामध्ये दळमळतो आपण कधी कधी. ह्या कधी जीवनामध्ये संकट आली काही प्रॉब्लेम आले जीवनामध्ये काही दुःख आली तर काय होतं आपलाही विश्वास दळमळतो. अनन्यश्चिंतयंतो माम ये जना प्रियुपासते सगळं विसरून जातो योगक्षेम वहाम्यम सगळं विसरतो आणि आपण कुठं पळतो मग काही काही जण मग अरे असं का होतंय जीवनामध्ये संकट आले काहीतरी ग्रह फिरले असतील जरा ज्योतिषाकडे जाऊया बघूया जरा काय चाललंय कुठले ग्रह आडवे आले शनी आलाय की राहू आलाय बघू कसलं ग्रहण लागलंय दळमळतो लगेच लगेच ज्योतिष शास्त्र उघडतो आपण चला चायनीज शास्त्र रे की फेंग शुई बरच काय काय आता नवीनच निघाले काय काय लगेच त्या शास्त्रांचा आधार गीता बाजूला आता हा आपल्याला ती शास्त्र मग जवळची वाटायला लागतात. विश्वास गळमळीत होतो मग ही काही खरी अनन्य शरणागती नव्हे खरे आधार नव्हे भगवंतांचा खरा आश्रय घेतलेला नाही आपण. आता आपण वेगळे आधार शोधतोय मग भगवंतांचा कसा आधार घेतला आपण ही शरणागती नव्हे भगवंत मग कशी कृपा करते हृदयात ते कसे कलमश जाणार. इतका वर्ष जप केला तरी म्हणतो अजून त्रास होतोय भौतिक कामनींचा मग अशा प्रकारे अनन्य शरणागती नसेल तर कधीच होणार. म्हणून अनन्य शरणागती म्हणजे आणखी सांगतात करमरज हेची अनन्य शरण येणे भेटे नारायण हेची ज्ञान भगवंती गीता बोले भगवंत. गीतेत भागवत मध्ये हेच ज्ञान सांगितलेलं आहे ज्याने भगवंताची भेटी होईल असं ज्ञान जे आहे ती खरी अनन्य शरणागती आहे तेच ज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे. अन्य कोणी काहीही सांगू दे आपला विश्वास गळमळीत नाही झाला पाहिजे. भक्ती सुरुवातच होते अतो श्रद्धा श्रद्धेने सुरुवात होते पण ही श्रद्धा जर डळमळीत असेल तर भक्तीची जी इमारत आहे ती कशी उभारणार. ह्या जो विश्वास आहे ही जी श्रद्धा आहे ह्याच पायावर आपलं भक्ती उभारलेली. म्हणून अन्य कोणीही काहीही सांगू दे आपण फक्त तीव्रेन भक्ती योगेने यजेत पुरुषम परम परमपुरुषाचं यजन केलं पाहिजे. कितीही काही अगदी ब्रह्मदेव सुद्धा सांगू देत नाही हे चुकीचं आहे तरी पण आपला विश्वास डळमळीत नाही झाला पाहिजे. तुकाराम सांगतायत म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावे मग तो हो का कोणी एक अधिक करून ब्रह्माधिक. अरे कोण ब्रह्मदेव असू दे की त्याचं तरी कशाला ऐकता भगवंत सांगतायत ना विश्वास नाही त्यांच्यावर भगवंतावर विश्वास ती खरी शरणागती आहे. आपल्या आचार्य जे आहेत संत जे आहेत त्यांचं जीवन पहा त्यांचं जीवन पाहिल्यानंतर आपल्याला जाणवेल की खरं शरणागती काय खरी अनन्यता काय आहे हे त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर जाणवेल. प्रभुपाद तुकाराम महाराज असो भक्तिविनोद ठाकूर भक्ती सिद्धांत ठाकूर खरी शरणागती आहे त्यांच्याकडे. भक्तिविनोद ठाकूर लिहित शरणागती त्यांचं एक भक्ती भजनांचा संग्रह आहे शरणागती भगवंताची शरणागती कशी घेतली पाहिजे ह्याविषयी बोलतात. असे जे संत आहेत असे आचार्य आहेत त्यांच्या जीवनाकडे पाहून तरी आपण जाणलं पाहिजे की खरी शरणागती कशी घेतली पाहिजे. चैतन्य महाप्रभूंचं चैतन्य शिक्षाष्टकम, ह्याच्यामध्ये सुद्धा काय शरणागतीच आहे. युगा इतम निमिषेन चक्षुषा प्राहुषा इथम शून्या इथम जगत सर्व गोविंद विरहेन. खरी शरण घेतलेली आहे म्हणून वाटतंय की भगवंताशिवाय जीवन व्यर्थ आहे. शरणागती अश्लिशवाम पारताम पिनष्टमाम अदर्शनाम महर्मताम करोतु वा यथा तथा वा विदधातु लंबटो मत प्राणनाथस्तु सेवनापर. हे भगवंता तुम्हीच माझे प्राणनाथ आहात, मला तुम्ही जवळ करा अगर ठोकर द्या, पायाखाली चिरडा अगर मला हृदयाशी जा, फक्त माझ्यासाठी तुम्हीच आहात ही शरणागती. ह्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात तृणाद पिसुनिशेन तरोरी वसिष्णा अमानी नमान देन कीर्तनीय सदा. कोण शरण होऊ शकत हे सांगतायत. जो नम्र आहे तो शरण जाऊ शकतो. आपल्याला सांगितलं की कोणतरी अहंकार आहे त्याला सांगितलं घ्या नमस्कार कर त्याला, त्याला शरण जा, कधी जाणार नाहीत. या भौतिकच्यामध्ये भांडण का होत आहेत हेच कारण आहे. शरण जात नाही एकमेकाला कोण, नाही मी मोठा आहे अहंकार त्याच्यामुळे भांडवतात. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जो हृदयात नम्र आहे तोच खरा भगवंतांना हृदयामध्ये धारण करू शकतो. आणि अशी नम्रता असेल तरच खरी शरणागती येणार आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू श्लोक सांगतायत, महाराज पण सांगतायत नेहमी त्रिनाद पिसुनिशेन तरोरी वसिष्णुना. हा जोपर्यंत गुण आपण अंगीकारत नाही तोपर्यंत पूर्णपणे शरणागती भगवंतांना येऊ शकत. एक उदाहरण आठवलं म्हणजे आपल्या भक्तांनी वृंदावनपुरी सांगितलेलं. आम्ही ज्यावेळेला इस्कॉनला नवीन आलो त्यावेळेला ते सांगत होते की आम्ही वृंदावन यात्रेला गेलेलो एकदा, म्हणजे वृंदावनपुरी वृंदावन यात्रेला गेले त्यावेळेला परमपूज्य राधानंद स्वामी महाराज बसलेले असे एका दगडावर आणि ते नवीनच होते भक्तीमध्ये. आणि त्यांना काय वाटलं, आपल्याला गुरूंचा आश्रय मिळालेला आहे, आपण त्यांची इतकी शरणागती घेतली पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे, हा तरच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. म्हणून ते कोण भक्त नव्हते आजूबाजूला जास्त, ते गेले आणि महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, डायरेक्ट जाऊन डोकं ठेवलं आणि म्हणाले महाराज मी तुम्हाला शरण आहे. इंग्लिशमध्ये म्हणाले मराठी सांगतो. तर म्हणाल मी तुम्हाला शरण आहे. महाराज असे बघायला लागले त्यांच्याकडे. महाराज एक शब्द म्हणाले की जीवनामध्ये 1% जरी शरण आलास गुरुला तरीही जीवनाची परिपूर्णता साध्य होईल. याच्यावर विचार करा की आपण काय शरणागत. शरणागती शब्द सोपा वाटतो, खऱ्या अर्थानं पूर्णपणे समर्पित होणं भगवंताचा आश्रय घेणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि जर हे करू शकलो आपण तर अनेक फायदे आहेत त्याच्यापासून. निर्भयता येईल हृदयामध्ये, अन्य कोणावर आश्रित राहायची गरज नाही. एक भगवंतच, बस जे काही करतील ते भगवंतच करतील. माझ्या जीवनामध्ये जे काही करतील ते गुरु करतायत, भगवंत करतायत. निर्भयता येईल हृदयामध्ये, निश्चिंतता येईल. निश्चिंत राहाल, कसल्याही गोष्टीविषयी चिंता लागणार नाही, पूर्णपणे निश्चिंत. आता जे काही करणार आहेत भगवंत, आपल्या जीवनामध्ये जे काही घडतात घडामध्ये ते भगवंत करतायत. चांगलं घडवागत वाईट घडव भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे. ज्याला शरणागती घेऊ त्याच वेळेला हे निशोक, कुठलाही शोक नाहीतर या जगामध्ये रडारडच आहे सगळी. कायम जीव जन्मल्यापासून रडतोय ते मरसपुरे रडतच असतो. शोक भय मोह ह्यामध्येच ग्रासलेला आहे जीव. भगवंताची शरण घेतल्यानंतर निशोक, निशंक, निश्चिंतता, निशंक पण होऊ आपण. मान्य कोणावर शंका घ्यायची गरजच नाही. कुठलेही शास्त्र असू दे आणि कोणी काय पण सांगू दे, एक भगवंतच बस आपल्याला, त्याच्या पलीकडं काही नाही. तर हे शरणागती घेतल्यानंतरचे फायदे आहेत. आपला आणि भगवंताचा काय संबंध हे ओळखता येईल. भगवंतांचा आणि आपला काय संबंध आहे, चैतन्य महाप्रभू सांगतायत जिवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास, पण भगवंताचे दास आहोत ची जी भावना आहे ती शरणागतीमुळं आपल्या हृदयामध्ये विकसित होईल. जे नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम पादसेवन वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, हे प्रत्येक जे भक्तीचं अंग आहे ते प्रत्येक अंग परिपूर्ण आहे, पण या सगळ्यांचं जे शेवटी सार काढलं तर काय, शरणागतीच. शरणागती असल्याशिवाय हे गोष्टी आपण करू शकत नाही, श्रवण करू शकत नाही, कीर्तन नाही करू शकणार, भगवंताचं स्मरण नाही करू शकणार. आणि शरणागतीची परिपूर्णता म्हणजे आत्मनिवेदन भक्ती जी बली महाराजांनी केली, सर्वस्व पूर्णपणे भगवंतांना समर्पित होणं, काया वाचा मन जे आहे ते भगवंतांना अर्पण. म्हणून आपले संन्याशी जे आहे त्रिदंडी संन्याशी, त्यांच्या हातामध्ये दंड असतो, त्याच्यामध्ये असतो तीन दंड असतात, काया वाचा मन पूर्ण भगवंताला समर्पित. आता स्वतःच असं जीवन काही नाही, जे काय आहे ते भगवंतच. म्हणून संन्याशी दंडवत करताना प्रथम दंडा टेकवतात, मग दंडवत घालतात, दंडवत हे सुद्धा शरणागती आहे. मंदिरात येतो त्याला दंडवत घालतो, फक्त शरीरानं घालतो, मनानं शरणागती कुठे येते? मनानं तिथं दंड्याप्रमाणे पडलं पाहिजे, शरीरानं नव्हे. शरीरानं तर पडलंच पाहिजे, त्याचप्रमाणे मनानं सुद्धा पडलं पाहिजे. शरणागती आहे दंडवत म्हणजे सुद्धा. शरणागती सोपी आहे, अतिशय सोपी गोष्ट आहे, पण कुणासाठी? सिंपल फॉर द सिंपल. साधं तत्व आहे, जो साधा आहे, प्रामाणिक आहे, त्याच्यासाठी भक्ती शरणागती ही सुद्धा साधी आहे. जे कोणी कॉम्प्लिकेटेड आहेत, कठीण हृदयानं, त्यांच्यासाठी शरणागती अवघडच आहे, सगळंच अवघड होऊन जातो. म्हणून भगवंतांच्या शरणागतीशिवाय अन्य कोणतंही साधन नाही. शरणागतीच हे महत्वाचं साधन आचार्यांच्या जीवनातून पाहू शकतो, अनेक कथा आहेत याच्यातून आपण बोध घेऊ शकतो. जसं रामानुजाचार्य जे आहेत, जे आचार्य, त्यांचे एक शिष्य होते धनराज, तर हे जरा खालच्या कुळातले होते. आणि रामानुजाचार्यांचे जे शिष्य होते ते सगळे अगदी ब्राह्मण क्वालिटीचे आणि सगळे मठामध्ये राहणारे. आणि रामानुजाचार्य जे होते ते काय करायचे, ज्या वेळेला कावेरीमध्ये स्नानाला जायचे, श्रीरंगनाथमध्ये कावेरी नदी आहे, त्या ठिकाणी ते रोज स्नानाला जायचे. ज्या वेळेला आंघोळीने जायचे त्यावेळेला अन्य शिष्य त्यांच्या बरोबर असायचे, वय झालेलं त्यांचं, ते त्यांच्या खांद्यावर हात टाकून जायचे. आणि आंघोळ करून येत असताना त्या त्यांच्या दुसऱ्या शिष्याच्या खांद्यावर हात टाकून जायचे. आणि इतर शिष्यांना ते खटकायचं, आवडायचं नाही, अरे हा तर खालच्या कुळातला आहे, जातीतला आहे, आणि आचार्य जे आहेत ते आंघोळ करतात, शुद्ध होत आहेत, आणि त्याच्या खांद्यावर हात टाकतायत, अपवित्र होत आहेत, असं त्यांच्या मनात वाटायचं. आणि आचार्याने ही गोष्ट जाणवली, त्यांनी काय केलं, त्यांचे काही शिष्य होते अंतरंगा शिष्य जे होते, त्यांना सांगितलं की रात्री सर्व जे ब्रह्मचारी आहेत किंवा जे त्यांचे शिष्य आहेत इतर, ते झोपले असताना त्यांचे जे धोती, जे कोपीन आणि कुडते वगैरे जे आहेत ते कापून टाका. त्यांनी त्याप्रमाणे केलं, कात्री घेतली आणि सगळे कोपीन धोती सगळं कापून टाकले. सकाळी सगळे शिष्य उठले, आंघोळ करायला जायचं म्हणून कपडे घेतायत, तर बघतायत काय, सगळे फाटलेले कपडे, सगळे एकमेकावर ओढायला लागले, म्हणाले तू माझे कपडे फाडलेस, दुसरा म्हणतोय तू माझे कपडे फाडलेस, एकमेकावर ओढायला लागले, शिवेगाळी करायला लागले. आणि ही भांडणं सगळी रामानुजाचार्यांच्या पर्यंत आली. रामानुजाचार्य म्हणाले काय झालं, इतका दंगा करण्यासारखं आहे काय त्याच्यात, सगळ्यांसाठी नवीन कपडे देतो, ठीक आहे घ्या, नवीन कपडे दिली सगळ्या सर्वांना. त्याच दिवशी संध्याकाळी जे शिष्य आहेत धनराज, त्यांना बोलवून घेतलं रामानुजाचार्यांनी आपल्या मठामध्ये. आणि त्याच वेळेला दोन शिष्यांना त्यांच्या घरी पाठवलं. संध्याकाळची वेळ होती, अंधार पडलेला, आणि त्यांची जी पत्नी होती ती भोजन करून झोपी गेलेली, आणि त्यावेळेला हे शिष्य जे आहेत ते मठामध्ये आलेले आणि त्याच वेळेला त्यांचे दुसरे शिष्य होते ते त्यांच्या घरी गेले आणि आचार्यांनी सांगितले की घरी जाऊन त्यांच्या चोरी करायची, घरामध्ये जे काही संपत्ती आहे दागिने आहेत ते चोरून आणायची. त्याप्रमाणे गेले ते, मग घराची कौलं काढून हळूच आत घरामध्ये उतरले. ते खडबड खडबड आवाज ऐकून त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी पाहिलं की आपले गुरुबंधू घरामध्ये उतरत आहेत खबऱ्यावरून वरून छतावरून. म्हणजे काहीतरी गडबड आहे म्हणून त्या तशाच पडून राहिल्या. त्या शिष्यांनी शोधलं, सगळ्या घरात शोधलं कुठे काय आहे मौल्यवान वस्तू वगैरे, जे काय होतं त्या गोळा केले आणि जायला निघाले. तोपर्यंत त्यांच्या पत्नीकडे त्यांचं लक्ष गेलं, त्यांच्या अंगावर पण दागिने होते काही. मग त्या एका कुशीवर झोपलेल्या त्यांनी काय केलं, हळूच त्यांच्या अंगावरचे दागिने घेतले काढून, एका बाजूचे त्या अशा झोपलेल्या, हातात बांगड्या होत्या कापून घेतल्या, कानातली कुंडलं काढून घेतली आणि एका बाजूचे दागिने घेतले आणि त्या जाग्याच होत्या त्यांच्या पत्नी. त्यांना काय वाटलं की खरोखर मठामध्ये काहीतरी पैशाची गरज असणार त्यामुळे हे चोरी करतायत आपले गुरुबंधू आणि आता एका बाजूचे आपल्या दागिने घेतलेले आहेत आणि आपण दुसऱ्या बाजूचे दिले पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, आपली कूस बदलली. त्याबरोबर त्यांना काय वाटलं शिष्याना की ह्या जाग्या झालेत म्हणून ते पळून गेले. पळून गेले आणि जितके होते तेवढे दागिने आचार्यांकडे दिले. मग त्यावेळेला आचार्य म्हणाले ठीक आहे आपलं काम झालेलं आहे, आपल्या शिष्या सांगितलं जातो घरी. आता ते घरी गेले आणि त्याच वेळेला त्या दोन शिष्यांना सांगितले की तुम्ही त्यांच्या मागून जा आणि त्यांच्यामध्ये काय संभाषण होते ते ऐका. त्यावेळेला ते घरी गेले, ते शिष्य त्यांच्या मागून, त्यांची पत्नी बसली. हे आल्यानंतर त्यांनी पतीला सांगितलं की असे असे आपले गुरुबंधू आलेले आणि त्यांनी काही दागिने आपल्या घरातले जे का मौल्यवान वस्तू होत्या त्या नेलेल्या आहेत आणि माझ्या अंगावरचे दागिने पण नेले पण एकाच बाजूचे नेले. ते त्याला चिडले, ते म्हणाले अरे एका बाजूचे का नेले, तुला द्यायला येत नव्हते काय दोन्ही बाजूचे? नाही, त्या म्हणल्या नाही मी देणार होते म्हणून मी एका कुशीवर झोपलेले म्हणून मी दुसऱ्या कुशीवर वळायला गेले आणि त्यांना वाटलं की मी जागे झाले म्हणून ते पळून गेले. ते इतके चिडले त्याच्यावर, म्हणाले तू का तसं केलंस, तू का दिले नाहीस त्यांना दागिने थांबवून? काहीतरी गरज होती मठामध्ये, काहीतरी असणार, त्याच्याशिवाय आचार्य असं सांगणार नाहीत. चल म्हणाले पहिला, तिला घेऊन गेले आणि जे काय होते त्या दुसऱ्या बाजूवर दागिने ते सगळे आचार्यांच्या पुढ्यात टाकले आणि म्हणाले घ्या. म्हणाले तिथं अशा प्रकारे संशय घेतला नाही त्याने की अरे असं कसं करतात गुरुबंधू, हा चोरी केली आमच्या घरात, हे काही योग्य नाही, थांबा मी सांगतो आचार्यांना जाऊन. नाही, खरी शरणागत भक्त आहेत ते, गुरूंप्रती शरणागती आहे त्यांची, म्हणून ते म्हणतायत की मला जे काय आहे ते सर्व गुरूंच आहे, आपलं काय हे दिलं पाहिजे. तर ही त्यांची भावना आहे आणि त्यांनी सर्व शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं हे बाहे यांची शरणागती. आता तुम्ही कसं म्हणू शकता की हे जातीनं नीच आहेत, त्यांची भावना पहा किती शरणागतीची आहे. अशी तुमची भावना आहे का, साधे कापड कोपीन आणि धोती फाटली म्हणून तुम्ही एकमेकावर अविश्वास दाखवलात? पण यांनी माझ्यावर सुद्धा अविश्वास दाखवला ना, कारण हे खरे शरणागत भक्त आहे, खरी शरणागती आहे त्यांच्या हृदयामध्ये. तर ह्या कथेतून आपण बोध घेऊ शकतो शरणागतीचा. आपल्या जीवनामध्ये असं जर घडलं तर दागिने तर कोण देणारच नाही. 10,000 रुपये तोळा आहे. तर याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, हे आचार्य आणि त्यांचे शिष्य आहेत खरे शरणागत. म्हणून आपण भगवंताचा खऱ्या अर्थाने आश्रय घेतला पाहिजे. कलियुगाचा धर्म आहे हरिनाम आणि हा खरा आश्रय आहे भगवंताचा कलियुगासाठी. इतर अन्य कोणतेही आश्रय नाही जमले तरी नो प्रॉब्लेम, हरिनामाचा तरी आश्रय घेतला पाहिजे, हरिनामाचा आधार घेतला पाहिजे, तरच आपण आपलं जीवन खऱ्या अर्थाने शरणागत परिपूर्ण करू शकू. म्हणून भगवंत सांगते सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्याचा त्याग करा, एकटा भगवंतांना शरण यायचं. भगवंत साहेब तमेव शरणम गच्छम सर्व भावेन भारत, त्याला शरण जा हे अर्जुना, त्याला शरण जा. म्हणजेच काय भगवंतांना शरण येण्यासाठी भगवंत सांगतात, तरी आपल्या हृदयामध्ये येत नाही शरणागती. आचार्य सांगतात शरणागती न येण्याचं कारण, परमार्थामध्ये शरणागती येत नाही आपल्याला, परमार्थ सरळ घडत नाही आपला. का नाही घडत? काही कारण सांगतात इथे. तर एक आहे दृढ वैराग्य नाही आपल्यामध्ये. भगवंत सांगतायत अभ्यास आहे ना तू कोणताही, वैराग्याने उच्चते थोड्या जगाप्रती अनासक्ती येऊ दे, वैराग्य येऊ दे, ते येत नाही आपल्याला. जग सुखी वाटतं आपल्याला हे सगळं, दृढ वैराग्य नाही. मुक्त होण्याची अजून गरज वाटत नाही, अजून आहे ते चाललंय, ठीक चाललंय. थोडी भक्ती करतोय, थोडं संडे प्रोग्राम, संडे फिस्ट, आणि इकडे तिकडे भक्ती चालली आहे, असंच आयुष्य निघून जात आहे. खरोखरच मला भगवंताची प्राप्ती करायची हे अजून दृढता आलेली नाही हृदयामध्ये. मुक्त होण्याची इच्छा नाही इतकी तीव्र, म्हणून घडत नाही. दृढ भक्ती नाही आहे हृदयामध्ये, भूतदया नाही आहे, जीवदया जे आपल्याला मिळालं ते इतरांना द्यावं ही इच्छा नाही आहे. जे काही श्रवण करतो, ऐकतो, त्याचं कधी चिंतन करत नाही आपण, मनन करत नाही. जे इथं ऐकलं दारातून बाहेर गेलं ते सोडून देतो. नळी फुंकिले सोना सोनारे, इकडून तिकडून गेले वाल, सोडून देतो. तसं नको आहे. अजून मनामध्ये अनेक वृत्ती उठतायत. मनाचं काम आहे ते, अनेक वृत्ती आहे ना, समुद्राचं काम आहे, लाटा आहे ना, तसं मनाचं काम आहे. अनेक वृत्ती येत असतात, अनेक जन्माचे संस्कार आहेत, येत राहणार, पण ते आवरणं आपलं काम आहे ना. मग ते आवरत नाही आपण, चला मन जाते तिकडे जाऊ दे, असंच अहंभाव आहे, मी करतो ते योग्य आहे असं वाटतं. जे काय परमपद आहे भगवंताचं प्रेम प्राप्त करणं, याची ओढच नाही. या जगातच प्रेम, जगातलं सुख मस्त वाटत, छान वाटतं सगळं, ती ओढ नाही आहे. नामस्मरण जो स्वधर्म आहे जीवाचा, जीवाचा खरा धर्म आहे, तो धर्म आपण व्यवस्थित पालन करत नाही, जप न करत नाही व्यवस्थित, आपण नामस्मरण करत नाही, हे सुद्धा एक कारण आहे. त्याच्यामध्ये गोडी नाही आपल्याला. परपीडा, परपीडेनं आपण दुःखी होत नाही. परपीडा झाली की आपण सुखी होतो, दुःखी होत नाही. परनिंदा हे पाप वाटत नाही आपल्याला, चाललेलं आहे निंदा. वैष्णव अपराध निंदा चाललेलं आहे, त्याच्यामुळे हृदय कलुषित होऊन जात. भगवंत कसे येतील हृदयामध्ये? सत्य भाषण नाही, आचार्य सांगतात काही गोष्टी, याच्या आपण उलट केलं पाहिजे. सत्य भाषण नाही आणि माझ्यासारखा शहाणा कोणी नाही, ही पण भावना असते हृदयामध्ये. मी जे करतो तेच योग्य आहे, मी जे करतो तेच चांगलं आहे, ही भावना आहे हृदयामध्ये. भगवंत सांगतायत, भक्त सांगतायत, गुरु सांगतायत, ते मला पटत नाही. सत्संगती नाही आहे. रविवारची संगती घेतो आणि आधीमध्ये कधीतरी, इतर वेळेला आपण एकटेच असतो किंवा इतरच भौतिक कार्यकलापामध्ये असतो, त्याच्यामुळे नेहमीच संत संगती घडत नाही. त्याच्यामुळे परमार्थाविषयी, भगवंताविषयी ओढ निर्माण होत नाही. आणि ज्या गुरूंच्या आज्ञा आहेत त्या आपल्याला आपल्या जीवनाचं प्राण प्रमाण वाटत नाहीत. गुरूंच्या आज्ञा दिलेल्या आहेत, प्रभुपादांना आज्ञा झाली गुरु महाराजांची, प्रचार कर पाश्चात्य देशामध्ये, त्याने आपल्या जीवनाचं ध्येय ती आज्ञा बनवली. अशा प्रकारची अनन्य शरणागती त्या आज्ञेविषयी नाही आपली, म्हणतर आपल्याला भगवंताविषयी ओढ नाही. आणि जर काय कोणी सांगायला गेलं अशा प्रकारे वागतोय आपण, आणि कोणी सांगायला गेलं की हे बाबा हे चुकीचं आहे असं वागू नको, तर आणखी वर काय म्हणतो आपण? आम्ही अज्ञान आम्हा कैसे ब्रह्मज्ञान, आम्ही अज्ञान आहे बाबा, आम्हाला काही ब्रह्मज्ञान नाही. मजसारखा सत्पात्र बुद्धिमान नाही, माझ्यासारखा सत्पात्री बुद्धिमान कोणी नाही इथं असं वाटतं. म्हणून ज्ञानी अभिमानी करी परमार्थाची हानी. म्हणून ज्ञानी जे आहेत, जे बुद्धिमानी आहेत, तथा कधी ते स्वतःच्या परमार्थाची हानी करून घेतो. म्हणजे गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणखी रूप गोस्वामी सांगतायत हरिभक्ती विलासमध्ये सांगतायत की शेवटच्या श्लोकामध्ये येतात प्रभुपाद, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, ह्या श्लोकामध्ये देत आहेत की श्रीकृष्णांना शरण जाण्याची विधी हरिभक्ती विलास मध्ये वर्णन करण्यात आली. एक श्लोक सांगतायत, अनुकूलन कूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जन रक्षस्थिती विश्वास रूपत्वे वर्णम यत्तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम शर विधा शरणागती. असे सहा प्रकार आहेत शरणागतीचे. सांगतात की अनुकूल जे आहे भक्तीसाठी त्याचा स्वीकार करणं, प्रतिकूल जे आहे त्याचा त्याग करणं, आणि भगवंत रक्षण करतायत हा विश्वास ठेवणं. अशा प्रकारे विधी सांगतायत की खरी शरणागती कशाप्रकारे येईल. म्हणून आपण ह्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थानं भगवंतांना शरणागत होऊ. आणि भगवंतांची जी इच्छा आहे माम एकम शरणम रज, ते खरोखर आपण जीवनामध्ये पालन करू आणि केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे शरणागत होण्याचा, ह्या आज्ञांचं पालन करण्याचा. तेव्हाच आपल्या जीवनाची जी परिपूर्णता आहे ती साध्य होईल. आणि आपण या कलियुगामध्ये एकच आश्रय जो हरिनामाचा आहे तो घेतला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, महामंत्राचा आश्रय घेतला पाहिजे. हाच सर्वात मोठा आश्रय आहे. हरे कृष्ण.
Hare Krishna.